नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. राष्ट्र पयली हे आपल्या सरकाराचे उदरगतीचे मॉडेल आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. रिझर्व्ह बँक आयज तांच्या चलनविशयक धोरण समितीच्या बसकेंत घेतिल्ल्या निर्णयाची घोषणा करतली. कर्मचारी भविश्य निधी संघटनेन चालू आर्थिक वर्सा आतां मेरेन 5 कोटींपरस चड दावे निकालात काडल्यात अशें कामगार आनी रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय हांणी सांगलां. बांगलादेशातल्या कांय दुश्ट लोकांनी शेख मुजबीर रहमान हांचो राबितो नष्ट केल्ल्याचो भारतान खर निशेध उक्तायला. आनी 9व्या आशियाई शियाई 2025 खेळा सर्तीक आयज सावन चीनातल्या हर्बिनात सुरवात जाता. आता पुराय खबरो. राष्ट्र पयली हे आपल्या सरकाराच्या उदरगतीचे मॉडेल आसा जे तुष्टीकरणाचेर न्हय तर समाधानाचेर लक्ष केंद्रीत करता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्पश्ट केला. लोकांनी ह्या मॉडेलाची चाचणी केल्या, ती समजून घेतल्या आनी ताका तेको दिला आनी ताका लागून तांणी तिसरे खेपे आपल्या सरकाराक जनादेश दिला अशें तांणी सांगले. संसदेच्या दोनूय सभाघरांच्या जोड बसकेक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी केल्ल्या अभिभाषणाचेर दिल्ल्या उपकार प्रस्तावाक जाप दितना प्रधानमंत्री राज्यसभेत उलयताले. सबका साथ सबका विकास हे शासन मॉडेल काँग्रेस पक्ष अजूनही समजूंक शकले नात अशी टीका ह्या प्रधानमंत्र्यांनी काँग्रेसीचेर केली. काँग्रेसीन फटवणूक तुष्टीकरणाचे आदर्श आपणायला असो आरोप लेगीत तांणी केलो. आपल्या सरकारान कुशळटाय उदरगत आर्थिक समावेश आनी उद्देगीकरण प्राधान्य दिला अशें तांणी सांगले. विकसनशील राष्ट्रापासून विकसित राष्ट्रामेरेनचो प्रवास मुळाव्या सुविधांतल्या विकासातल्यानूच वता. सरकार देशभरातल्यो मुळाव्यो सुविधा घटमूट करपाचेर भर दिता अशें प्रधानमंत्री उलयले. मध्यम वर्ग भारताच्या उदरगतीच्या प्रवास चालना दिवपा खातीर आत्मविश्वासू आनी दृढनिश्चयी आसा अशें तांणी सांगले. आयज तांच्यो आकांक्षा देशाच्या प्रगतीचो सगळ्यात घटमूट बुन्याद आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ह्या वेळार म्हळें. सुमार 5 वर्सांच्या अंतरा उपरांत व्याजदरात 25 बेसीस पॉईंट कपात जावपाची व्यापक अपेक्षा असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आयज तांच्या चलनविशयक धोरण समिती बसकेचो निर्णय जाहीर करतली. तांच्या पयले एमपीसीचे बसकेचे अध्यक्षपद सांबाळपी आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा आयज सकाळी 6 वांगड्यांच्या पॅनलाचो निर्णय जाहीर करतले. एमपीसीची 3 दिसांची बसका बुधवार सावन सुरू जाली. कोविड महामारी आनी उपरांतच्या काळात अर्थवेवस्थेक संकश्टातल्यान भायर सरप मजत करपा खातीर आरबीआयन 2020 वर्सा रेपो दर 40 बेसीस पॉईंट उणो करून 4% केल्लो. पूण मे 2022 वर्सा बँकेन रशिया युक्रेन झुजाच्या फाटभुंयेर दर वाडोवपाचे चक्र सुरू केले आनी मे 2023 वर्सा ते थांबयले. कर्मचारी भविश्य निधी संघटनेन चालू आर्थिक वर्सा आतां मेरेन 5 कोटींपरस चड दावे निकालात काडल्यात. 2023-24 आर्थिक वर्सा 4.45 कोटी दावे निकाल्ली काढल्यात अशें कामगार आनी रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी काल सांगले. संघटनेत केल्ल्या सुदारणांक लागूनच इतल्या व्हड प्रमाणात कागाळी सोडप शक्य जाले अशें तांणी सांगले. कर्मचारी प्रॉविडंट फंड ऑर्गनायझेशन आपल्या वांगड्यांक अखंड सेवा दिवपा खातीर तंत्रगिन्यानाचो वापर करता अशें डॉ मनसुख मांडविया हांणी ह्या वेळार सांगले. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आनी ग्रीसचे विदेश वेव्हार मंत्री जॉर्ज गॅरापॅट्रिटीस हांणी काल नवी दिल्लीत द्विपक्षीय बसका घेतली. दोनूय फुडाऱ्यांनी द्विपक्षीय संबंधांचेर आपले मत उक्तायले. भारताक व्यापार गुंतवणूक आनी तंत्रगिन्यान सहकार्य जाय अशें ह्या बसके वेळार डॉ जयशंकर हांणी भारत ग्रीस भागीदारीचें म्हत्व सांगतना म्हळे. दिल्ली विधानसभा वेंचणुकेची मतमेजणी फाल्यां जातली. ह्या मतमेजणी खातीरची सगळी तयारी पुराय जाल्या. 70 विधानसभा मतदारसंघाच्या फॉर्म 17C सयत वेंचणूक कागदपत्रांची छाननी पुराय जाल्या अशें दिल्लीचे मुखेल वेंचणूक अधिकारी आर एलिस वाज हांणी सांगले. चवकशी वेळार वेंचणूक आयोगाचे केंद्रीय निरीक्षक उमेदवार आनी तांचे एजंट तशेंच वेंचणूक अधिकारी हाजीर आशिल्ले अशें तांणी म्हळें. पडताळणी प्रक्रिये वेळार खंयच्याच उमेदवारान कसलीच कागाळ करूंक ना अशें तांणी सांगले. आयोग आनी पुलीस अधिकाऱ्यांच्या कडक देखरेखी खाला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ईव्हीएम स्ट्रॉंग रुमात दवरल्यात. मतमेजणी खातीर दिल्लीतल्या 11 जिल्ह्यांनी 19 केंद्रां स्थापन केल्यात अशें तांणी सांगले. मतमेजणी पर्यवेक्षक, मतमेजणी सहाय्यक, सुक्ष्म निरीक्षक, डेटा कर्मचारी आनी हेर कर्मचाऱ्यांसयत सुमार 12,000 कर्मचाऱ्यांक मतमेजणी प्रक्रिये खातीर प्रशिक्षीत करून तांकां मतमेजणी खातीर तैनात केल्यात अशें ह्या वेळार दिल्लीच्यो मुखेल वेंचणूक अधिकारी आर एलिस वाज हांणी सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावयल्यान आयकतात. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेक्सेथ हांनी काल दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संरक्षण सहकार्याचो नियाळ घेतलो. दोन्ही फुडाऱ्यांनी फोनावरवी चर्चा केली. ह्या वेळार राजनाथ सिंह हांनी हेक्सेथ हांकां अमेरिकेचे संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती जाल्ल्या बद्दल तांकां परबीं भेटयली. दोन्ही फुडाऱ्यांनी द्विपक्षीय भागीदारीची ह्या वेळार तोखणाय केली आनी संरक्षण सहकार्य घटमूट करपाच्या तांच्या वचनबद्धतायेचेर उलोवप केले. दोन्ही फुडाऱ्यांनी तंत्रगिन्यान सहकार्य, संरक्षण, उद्देगीक पुरवण, साखळी आणि जोड लष्करी सराव ह्या सारख्या क्षेत्रांमध्ये एकठांय काम करपाचो निर्णय घेतलो. दोन्ही फुडाऱ्यांनी भारत आणि अमेरिका सरकारांमधल्या संरक्षण क्षेत्रात नवनिर्माण आणि सहकार्य वाढोवपा खातीरूय मान्यताय दिली. दोन्ही देशांमधले स्टार्टअप्स, व्यवसाय आणि शिक्षणिक संस्थांमधल्या सहकार्याकूय ह्या वेळार मान्यताय दिली. 2025 ते 2035 खातीरच्या द्विपक्षीय सहकार्याची रचना करपा खातीर संरक्षण सहकार्या खातीर एक व्यापक चौकट तयार करपाकूय भारत आणि अमेरिकेन हे वेळार मान्यताय दिली. बांगलादेशातल्या काय दुसऱ्या लोकांनी शेख मुजबीर रहमान हांचो राबितो नष्ट केल्ल्याचो भारतान खर निषेध उक्तायला. बांगलादेश मुक्ती झुजाच्या व्हड नायकाचो राबितो मोडून उडप खेदजनक आसा अशें विदेश मंत्रालयाचे म्हणयारे रणधीर जयस्वाल हांणी खबराकारांकडेन उलयतना सांगले. बंगाली अस्मिताये खातीर झुजले मुक्ती संग्रामाक महत्व दिवप्यांक हे घर बांगलादेशच्या राष्ट्रीय जाणिवे खातीर कितले महत्वाचे आसा हे खबर आसा अशें ताणी मुखार सांगले. हे कृतीचो खर निषेध करचो अशें श्री जयस्वाल हांणी हे वेळार सांगले. 9व्या आशियाई शियाई 2025 खेळा सर्तीक आयज सांजे चीनातल्या हार्विनात सुरवात जाता. ह्या म्हयन्याच्या 14 तारखेमेरेन ते चलतले. ह्या वर्साच्या खेळांमधी आशियाई देश आणि प्रदेशांचे सगळ्यात व्हड इतिहासिक प्रतिनिधित्व आसतले असे खेळ आयोजक समितीचे उपमहासचिव आणि मुखेल म्हणयाऱ्यांनी काल सांगले. उक्तावण सुवाळ्यात आशियातले 34 देश आणि प्रदेशात प्रतिनिधी परेडात वाटेकार जातले. ह्या सुवाळ्याची सगळी तयारी पुराय जाल्या अशें ताणी सांगले. सरकारान उर्बा दिल्ल्या आशियाई शियाई खेळा सर्तीत भारतीय पथकाच्या सहभागाक मान्यताय दिल्या. ह्या खेळांमधी भारताचो 88 वांगड्यांचो पंगड वाटेकार जातलो. तातूंत 59 खेळगडे आणि 29 संघ अधिकारी आसतले. भारत आणि इंग्लंड पंगडामध्ये सुरू झालेल्या एक दिसाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळामध्ये काल नागपुरात झालेल्या पहिल्या खेळात भारतान इंग्लंड पंगडाचेर 4 गड्यांनी जैत जोडले. इंग्लंड पंगडान कुरुबावलो जिंकून पहिली फलंदाजी करपाचो निर्णय घेतलो. इंग्लंड पंगडाक आपल्या डावात 47.4% 247 धावण्योच करप शक्य झाले. जोस बटलर हाणें 52 जाल्यार जॅकॉब बेथेल हाणें 51 धावण्यो केल्यो. भारताच्या हर्षित राणा हाणें बेसबरी गोलंदाजी करतना 3 गडे बाद केले. रविंद्र जडेजा हाणें 3 गडे बाद केले. उपरांत भारतान इंग्लंड पंगडान दिल्ले 248 धावण्यांचे मोख 38.4% सोपले. शुभमन गील हाणें अर्धशकडो मारतना 87 धावण्यो केल्यो. तशेंच श्रेयस अय्यर हाणें 59 आणि अक्षर पटेल हाणें 52 धावण्यांचे योगदान दिले. 3 खेळांच्या ह्या खेळामध्ये भारतान 1-0 अशी आघाडी घेतल्या. दोन्ही पंगडांमधलो दुसरो खेळ आयतारा कटकात जातलो. इंडियन सुपर लीग फुटबॉल सर्तीत काल गोंयच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमात जाल्ल्या खेळात एफसी गोवा पंगडान ओडिशा फुटबॉल क्लबाक 2-1 अशें हारयले. ह्या जैताक लागून फुटबॉल क्लब गोवा 36 गूण मेळोवन दुसरे सुवातेर पावला. एफसी गोवा आपली फुडली मॅच 12 फेब्रुवारीक मुंबय सिटी फुटबॉल क्लबा आड खेळटलो. आणि आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. राष्ट्र पयली हे आपल्या सरकाराचे उदरगतीचे मॉडेल आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. रिझर्व्ह बँक आयज तांच्या चलनविशयक धोरण समितीच्या बसकेंत घेतिल्ल्या निर्णयाची घोषणा करतली. कर्मचारी भविष्य निधी संघटनेन चालू आर्थिक वर्षा आता मेरेन 5 कोटी परस चड दावे निकालात काढल्यात अशें कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी सांगले. बांगलादेशातल्या काय दुश्ट लोकांनी शेख मुजबीर रहमान हांचो राबितो नष्ट केल्ल्याचो भारतान खर निषेध उक्तायला. आणि 9व्या आशियाई शियाई 2025 खेळा सर्तीक आयज सावन चीनातल्या हार्बिनात सुरवात जाता. आणि इतल्यान राष्ट्रीय खबरो सोंपता. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 वरांचेर आयकपाक मेळटलें.